यिर्मयाह अध्याय 43. असे घडले की यिर्मयाने परमेश्वर जो त्यांचा देव याने लोकांस सांगण्यास दिलेली सर्व वचने सांगून समाप्त केली. ओशियाचा मुलगा अजरिया, कोहराचा मुलगा योहानान व सर्व गरिष्ठ लोक यिर्मयाला म्हणाले, तू खोटं बोलत आहेस. तुम्ही जेथे मिस्रात राहण्यास जाऊ नका असे सांगण्यास परमेश्वर आमचा देव याने तुला पाठवले नाही. तू आम्हास खासद्यांच्या हाती द्यावे यासाठी की तू आमच्या मरणास कारण व्हावे आणि आम्ही बाबेलात बंदिवान व्हावे. म्हणून नेरियाचा मुलगा बारूक तुला आमच्या विरुद्ध भडकावित आहे. म्हणून कोहराचा मुलगा योहानान सर्व सैन्याचे अधिकारी व इतर सर्व लोक यांनी यहुदा देशात राहण्याविषयीची परमेश्वराची वाणी ऐकली नाही. पण कोहराचा मुलगा योहानान व सैन्याचे सर्व अधिकारी यांनी वाचलेले सर्व यहुदी जे ज्या सर्व राष्ट्रात पसरले होते त्यातून यहुदा देशात राहण्यास परत आले होते त्यांना आपल्याबरोबर घेतले. त्यांनी पुरुष व स्त्रिया, मुले व राजांच्या मुली आणि राजांचा अंगरक्षकाचा नायक नबूजरदान याने जे सर्वजण शापनाचा मुलगा अहिकाम याचा मुलगा गदल्या याच्याजवळ ठेवले होते त्यांना आणि यिर्मयाह संदिष्टा व नेरियाचा मुलगा बारूक यांनी बरोबर नेले. ते मिसर देशात तहपनेस येथे गेले कारण त्यांनी परमेश्वराची वाणी ऐकली नाही. मग तहपनेसात यिर्मयाहकडे परमेश्वराचे वचन आले आणि म्हणाले, तू आपल्या हातात काही मोठे धोंडे घे आणि ते तहपनेस येथील फारोच्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ पाचसारी मार्गावर यहुदी लोकांच्या दृष्टीसमोर चुन्याने लपून ठेव. मग त्यांना सांग, सेनाधीश परमेश्वर इस्रायलचा देव असे म्हणतो, पहा मी बाबेलचा राजा नबूखदनेस्सर माझा सेवक याला येथे निरोप्या पाठवून बोलावून घेईन. यिर्मयाह तू या पुरलेल्या धोंड्यावर मी त्यांचे सिंहासन स्थापिन. नबूखदनेस्सर त्यावर आपला भव्य गलीचा पसरवीन कारण तो येऊन मिस्रावर लढाई करीन. जे कोणी मरणासाठी नेमलेले असतील त्यांना मरण दिले जाईल. जो कोणी बंदिवानासाठी नेमलेला आहे तो बंदिवासात जाईल आणि जो कोणी तलवारीसाठी असतील ते तलवारीला दिले जातील. मग मिस्राच्या देवाच्या मंदिरांना आग लावील. नबूखदनेस्सर त्यांना जाळून किंवा त्यांना बंदिवान करून नेईन. मेंढपाळ ज्याप्रमाणे त्यांच्या कळपावरील पिसवा ओढून काढून आपले कपडे स्वच्छ करतो त्याप्रमाणे तो मिसर देशात साफ करील. तो विजयाने त्या जागेतून जाईल. तो मिसर देशामधील बेतशेमेत त्यांचे स्तंभ मोडून टाकील. तो मिस्री देवतांची मंदिरे जाळून टाकील.